भाग 31 भूताला पळी जाहा। मार्क याचा 5वा अध्याय 1 ते 20 वचन, याकोब याचा 4था अध्याय 7 वचन। एक माणसाला भूत लागणेल, तो साखळ दंडाखल बांधे, ठेवी तरी त्यांनी तोडी टाका। येशूने त्या भूताला निघील जाऊला आखा, आणि ते भूत निघी ग्यात। तो माणूस भूताने आजारातून बरा हिना, त्याने त्या हाना मित्राला आखा, मला येशूने भूतापासून वाचवा। तुमने जीवनात भूताला जागा नाही, भूताला दूर करा आणि येशूने प्रार्थना करा। विश्वासणाऱ्याला प्रार्थना करूला आखा, ज्यावेळेस तुम्ही येशूने आज्ञा पाळसाल तर भूत तुमने त्रास करणार नाही।